राजा महाकैवल्य तेजा सेविते साधु संत मनु बेधला माझा
भारती ज्ञान राजा
लोपल ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी
भारती ज्ञान
ताटकरी उभ्या गोपी कानारी नारद तुम्बरू हो साम गायन करी
आरती ज्ञान
राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी टकची ठेले
आरती ज्ञान राजा
सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवियामा
आरती तुकारामा
राघवे सागरात पाषाण तारिले तैसे हे तुको बाते अभंग उदकी रक्षिले
आरती
तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविलामा आरती
साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा आरती साई बाबा
जाळुनीय अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग
डोळा श्रीरंग आरती साई बाबा
जय मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव
तुझी ही माव आरती साई बाबा
नाम ध्याता हर संस्कृति व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा
दाविसी अनाथा आरती साई बाबा
कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर
दत्त दिगंबर आरती साई बाबा
आठ दिवस गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभु पद पहवया भव भय निवारी
भय निवारी आरती साई बाबा
द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा
देवाधिदेवा आरती साई बाबा
इच्छित दिन चातक निर्मल तो या निज सुख पादवे मधबाया सांभाळ अपुली भाक
अपुली भाक